नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघाच्या खासदार निधी प्रकल्पाच्या कामांचो घेतलो नियाळ. 25 ते 27 मेरेन संवसारीक पर्यटन दीस मनयतले. गोंय पर्यटनाक फावो जाला आयटीएमाचो सर्वोत्कृष्ट पॅवेलियन पुरस्कार. कोंकणी भाषा मंडळाचे 2024 वर्षाचे पुरस्कार जाहीर. आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दीस 1 ऑक्टोबराक मनयतले हिंदी सृजनोत्सव. आता पुराय खबरो. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी उत्तर गोंया लोकसभा मतदारसंघातल्या खासदार निधी अंतर्गत प्रकल्पांच्या वेगवेगळ्या कामांचे प्रगतीचो नियाळ घेतलो. उत्तर गोंयचो जिल्हाधिकारी डॉ स्नेहा गीते हांच्या वांगडा बसका घेऊन या प्रकल्पांची कामां वेळार पुराय करपाक कसलेच तरेचो कळाव जावंक जायना अशा सूचना तांणी दिल्यो. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ह्या बसकेक वेगवेगळ्या सरकारी खात्याचे अधिकारी हजर आशिल्ले. हातून सुमार 26 वेगवेगळ्या प्रकल्प कामांचो नियाळ घेतलो. ह्या प्रकल्पामदी केरी फोण्या पंचायत क्षेत्रातली राखण म्हणत आणि सरभोवतणाचे सौंदर्यीकरण, श्री शांतादुर्गा देवस्थानकडच्या अगरशाळेचे बांधकाम, म्हापशेच्या अनंत निकेतन शाळेच्या राखणे वंटीचे काम, रावण सत्तरी हांगा सभागृहासाठी शौचालय आणि न्हाणीघर, वायपर सत्तरी हांगच्या राखणे वंटीचे काम, रेवडा पंचायत वाठारातले पथदिवे, वळवळ फोणीचे पदपथ आणि सोबितीकरण अशा तरेचे हेर सुवातेतली वेगवेगळी कामां आसपावतात. विद्यार्थ्यांक शारिरीक ख्यास्त दिवपाच्यो घडणुको घडच्यो न्हय म्हणून शाळांनी सादुरकाय बाळगुची अशें राज्य शिक्षण संचालनालयान मागलां. सगळ्या शिक्षणीक संस्थांनी शारिरीक ख्यास्तीआड कडक धोरण आपणावपाक जाय अशें शिक्षण संचालक शैलेश धिंगणे हांणी म्हळां. ह्या धोरणाचे खंयचेच उल्लंघन जाल्यार रोखडेच उपाय घेवचे अशें शिक्षण संचालनालयान राज्यातल्या सगळ्या शिक्षणीक संस्थांक जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. भुरगीं न्याय कायद्याच्या कलम 75 प्रमाण जेन्ना केन्नाय स्थान भुरग्यांक मारपीट वा तांचेर शारिरीक वा मानसीक अत्याचार जाता तेन्ना ह्या घडणुकेक जापसालदार आशिल्ल्यांक 3 वर्सां मेरेन खर बंदखण आनी 5 लाख रुपया मेरेन दंडाची ख्यास्त जाव येता अशें ह्या संबंदीत जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. साहसी आणि गांवगिऱ्या पर्यटनाक उर्बा दिवपाचो हेत अंदूच्या संवसारीक पर्यटन दीस मनोवपा फाटल्यान आसा. पर्यटन संचालक सुनील अंचपिका हांणी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ह्या वर्सा 25 ते 27 मेरेन संवसारीक पर्यटन दीस मनयतले. पर्यटन आणि शांती हो या वर्षाच्या संवसारीक पर्यटन दिसाचा विषय असतो. डी जनरेटिव्ह पर्यटनाखाला सुमार सप्तकभर साहसी आणि गांवगिऱ्या पर्यटनाक उर्बा दिवपी कारवाई घडून हाडटले अशी माहिती पर्यटन संचालक सुनील अंचपिका हांणी दिली. 27 तारखेक संवसारभर संवसारीक पर्यटन दीस मनयतात ह्या फाटभुयेर पर्यटन खात्याच्या संचालकान ह्या दिसाच्या कारवाये विशीं पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्या. ह्या वेळार टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा आणि स्कॉल गोयचे प्रतिनिधी हजर आशिले. स्कॉल आणि टीटीएजी हांच्या जोडपालवान पर्यटन खाते भागधारकाबरोबर हो दीस मनयतले. ह्या दिसा पुराय लक्ष रिजनरेटिव्ह पर्यटनाचे दिला. साहसी आणि गांवगिरे पर्यटन ह्या दिसाचे खाशेलेपण असतले. पर्यटन आणि शांती हो वर्षाचा विषय असा. देखून 24 सप्टेंबराक आंतरराष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थेन गोयचे खाद्यपदार्थ रांधपाची सर्त दवरतले. देशभर वा देशाभर रोड शो आणि इव्हेंट करताले तेव्हा गोयच्या जिन्सांक पसंती मिळटाली. तसेच संवसारभर शिकवी गोयच्या विद्यार्थ्यांचं पर्यटन क्लब तयार केला आणि या क्लबाक संवसारभर ह्या कारावीचा प्रचार करपाक सांगतले असे त्यांनी सांगले. 25 तारखेक सगळ्या भागदारांची महत्वाची बसका असतली. वॉटर स्पोर्ट्स, स्पायस प्लांटेशन, भलायकी पर्यटन तसेच पारंपरिक शेख व्यवसाय खातीर टीटीएजी आणि स्कॉल आउटरीच कार्यावळ घडून हाडून त्यांची समस्या जाणून घेतले. तसेच 100 विद्यार्थ्यांचा आसपाव आशिल्ल्या 26 पर्यटन क्लबांची राजभवन दरबार हॉलात बसका जातली. ह्या बसकेवेळार पर्यटन खात्यान फुडें कशें मुखार व्हरपाक मेळटा ह्या कल्पनेचे देणेघेण जातले. 27 तारखेक पर्यटक भागधारक नंदनवन फार्म खांडेपारा संवसारीक पर्यटन दीस मनयतले अशी माहिती अंचपिका हांणी दिली. मजगती गोय पर्यटनान इंडिया ट्रॅव्हल मार्ट म्हळ्यार आयटीएम अमृतसर 2024 सर्वोत्कृष्ट पॅवेलियनाचो पुरस्कार पटकावन एक मानाचे पीस खोयला. हो प्रतिष्ठीत पुरस्कार इंडिया ट्रॅव्हल मार्ट आयटीएमचे ग्रुपाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय गुप्ता हांच्या हस्तुकी गोय पर्यटन विकास महामंडळ म्हळ्यार जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकार आणि पर्यटन खात्याचे सहाय्यक संचालक रोडलीन माश्कारिनस हांणी स्विकारलो. गोयच्या ह्या दालनात राज्याचं समृद्ध सांस्कृतिक दायज, पुनरुत्पादित पर्यटन उपक्रम आणि वेगवेगळ्या प्रवासी अनुभवाच्या आकर्षक प्रदर्शनावरवी वेगवेगळ्या पद्धतीन मांडिले. टिकाऊ पर्यटन पद्धतीक चालना दिवपा हेतान प्रतिनिधित्व आणि वचनबद्धतेक पुराय कार्यावळीत सगळ्यांक आपलेकडेन आकर्षित केले. आयटीएम अमृतसर 2024 वाटेकार जावन गोय पर्यटनान मुखेल भागधारक, टूर ऑपरेटर आणि गुंतवणूकदाराकडेन नेटवर्किंग करपाची एक बरी संद मेळ्ळी असे पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी म्हळां. कोंकणी भाषा मंडळान 2024 वर्षाचे पुरस्कार जाहीर केल्यात. मंडळान आयोजित केल्ल्या पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. मंडळाच्या 62व्या वर्धापन दिसाच्या सुवाळ्यावेळार हे पुरस्कार भेटतले. हो सुवाळो 19 सप्टेंबराक रवींद्र भवन मडगांवां सकाळी 9:30 वरांचेर जातलो अशी माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रत्ना दिवकर हांणी दिल्या. अनुवर्साचे पुरस्कार अशे आसात. कोंकणी भाषा मंडळ सेवा पुरस्कार आनंद मंगेश नायक हांकां, फेलिस्यू कार्दोज यादस्तीक शिक्षक पुरस्कार डॉ पूर्णानंद चारी हांकां, चंद्रकांत केळी यादस्तीक स्तंभलेखन पुरस्कार अनंत अग्नी हांकां, लिगोरियो फुर्तार ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार महेश दिवेकर हांकां तर जुजे पियेदाद यादस्तीक कार्यकर्ता पुरस्कार परेश नायक हांकां फावो जाला. युवा साहित्य पुरस्कार आकाश गांवकार हांकां तर युवा विद्येजिका पुरस्कार सुनेत्रा पै फोंडेकार हांकां फावो जाला. साहित्य पुरस्कारा मदीं नरसिंह दामोदर नायक साहित्य पुरस्कार सोनाली चोडणकर हांच्या साहित्य यात्रा ह्या पुस्तकाक रॉक बारिटो साहित्य पुरस्कार अंबेश कळवळकर हांच्या हाफ सेंच्युरी ह्या कविता संग्रहाक रमेश वेळकार साहित्य पुरस्कार त्योतिनियो कोस्ता हांच्या चारुशिला आनी हेरकटा ह्या पुस्तकांक रामनाथ मणेरकर अणकर पुरस्कार स्नेहलता भाटीकार हांच्या भगभक्त टीमूक ह्या पुस्तकाक अशें कळीत केलां. ह्या पत्रकार परिशदेक मंगलदास भट आनी पलाश अग्नी हजर आशिल्ले. खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेन आयकतात. आयज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दीस. भाशीक विविधता आनी कर्णबधीर दिव्यांगजनाच्या सांस्कृतिक समृद्धीचो जागतिक उत्सव म्हणून मनयतात. अनुवर्साची संकल्पना सायन अप फॉर सायन लँग्वेज रायट्स हाचेर आधारित आसा आनी संवसारीक सांकेतिक भास वापरकर्त्यांचे अधिकार वळखप आनी तांचे संरक्षण करप हाचेर भर दिता. हालीसराक देशात भारतीय सांकेतिक भाषेक मुखेल आडमळ म्हळ्यार पात्र सांकेतिक भाषेतल्या दुभाषांचो उणाव आसा. देखून सरकारान आयएसएलमधल्या लोकांक प्रशिक्षण दिवपाक कार्यावळी सुरू केल्यात. जाका लागून कर्णबधीर दिव्यांगजनांक हेर जणा वांगडा मध्यस्थ म्हणून काम करपाक मेळटले. राज्य सरकारान समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या फुडारपणाखाला पर्पल महोत्सवाचे आयोजन करून दिव्यांगांक हक्काची माची उपलब्ध करून दिली. पयली राष्ट्रीय पांवड्यार आनी उपरांत आंतरराष्ट्रीय पांवड्यार हो महोत्सव घडोवन हाडिल्लो. साकवाळे हांगासरल्या योजिल्ल्या भूतानी प्रकल्पाक विरोध करपाक वेगवेगळ्यो आपोवपी संघटना तशेंच थळाव्या नागरिकांनी आयतारा सांजवेळा गावात मेणवाती घेवन रॅली काढली. साकवाळच्या शांतादुर्गा देवळाकडच्यान सुरू जाल्ली ही रॅली भूतानी प्रकल्पाच्या सुवातेर पावतकच सोपली. दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस हणयावर उलयतना फुडाराची गरज मतींत धरून गांवच्या जाणट्यांनी रान आनी दोंगर राखून दवरले मात आताच्या सरकारान सुवार्थ नदरेन मुखार दवरून सैमाचो इबाड करपाक सुरवात केल्या. गोंयच्या सैमाची राखण करपाक सरकारान फक्त भूतानीच न्हय तर गोंयच्या हेर सुवातींनी रान आनी दोंगर कापून प्रकल्प उभारतात दिल्ली मान्यताय फाटी घेवपाची मागणी खासदार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस हांणी यावेळार केली. दर वर्सा हिंदी दिसा निमतान मिनेझीस ब्रागांझा संस्थेवतीन हिंदी सृजनोत्सवाचे आयोजन करतात. ह्या वर्सा ही कार्यावळ 1 ऑक्टोबराक सकाळी 9:30 वरांचेर पणजे मिनेझीस ब्रागांझा संस्थेन आयोजित करतले. ह्या कार्यावळीचो एक भाग म्हणून संस्थेन गोंयच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांखातीर हिंदी भाषेत भजन गायन कविता सादरीकरण निबंध लेखन वक्तृत्व स्केच तयार करप आनी चित्रकला सर्तीचे आयोजन केलां. सर्तीच्या जैतिवंतांक ट्रॉफी आनी रोख इनामां भेटयतले. तशेंच ह्या कार्यावळीत गोंय विद्यापीठात बीए आनी एमएच्या परिक्षेत हिंदी विशयात गुणवत्ता मेळिल्ल्या विद्यार्थ्यांचो सन्मान करतले. भोपाळचे नामनेचे साहित्यीक गोविंद मिश्रा हांच्या हस्तुकी हिंदी सृजनोत्सवाचे उक्तावण जातले. साहित्याच्या मळावेले नामनेचे व्यक्तिमत्व गोंयचे लेखक पद्मश्री विनायक खेळेकर आनी गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाचे अध्यक्ष कृष्णी केवाळके आनी हेर मानेस्त कार्यावळीक हजर आसतले. सत्तरी हो शेतीप्रधान तालुको आनी शेती क्षेत्राचो विस्तार वाढोवपाक शेतकारांनी फुडाकार घेवपाक जाय. सरकारान शेतकारांखातीर वेगवेगळ्यो अनुदान येवजण्यो राबयल्या. ताचो लावश घेवन शेतकारांनी उत्पन्न वाढोवन आर्थिकदृष्ट्या सक्षम जावचे अशें आवाहन वाळपय विभागीय शेती अधिकारी विश्वनाथ गांवस हांणी केलें. अडवळपेडांनी हांगा सत्तरी तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटी आनी वाळपय विभागीय शेती कार्यालया वतीन जोड पालवान आयोजित केल्ल्या कार्यशाळेत ते उलयताले. आज बाजारात रसायनयुक्त भाजीपालो येता ताचो मनशाच्या भलायकेचेर व्हड परिणाम जाता. देखून सेंद्रीय खतां वापरून शेतात लागवड करून बऱ्या तरेन कशी कमाई करपाक शकता आनी ताका खूप मागणी आसा. आयच्या युगात तंत्रज्ञान वापरून शेती करप सोपे जालां अशें गांवस मुखार उलयले. दाबोळी मतदारसंघातल्या नवेवाडे हांगाच्या मैदानाचे खासदार थळावे क्षेत्र विकास येवजणे अंतर्गत रोखडोच कायापालट जातलो. जाका लागून थंय वेगवेगळ्या वयोगटातल्या रहिवाशांक लाव घेवपाक मेळटलो. ह्या मैदानाचो विकास करपाक गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान ना हरकत दाखलो दिला अशी माहिती दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस हांणी दिली. केंद्र सरकारा वतीन प्रत्येक तालुक्याचो विकास करप हे म्हजे पयले कर्तव्य. देखून खासदार निधीतल्यान प्रत्येक गांवांत विकास कामां करपाक यत्न करतलो. तरणाट्यांक बरें मैदान दिवपाक तांकां बरी भलायकी दिवप आयच्या काळात गरजेचें आसा अशें कॅप्टन विर्याटो उलयले. ह्या मैदानाची पळोवणी करतना तांचे वांगडा विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमो केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघाच्या खासदार निधी प्रकल्पांच्या कामांचो घेतलो नियाळ. 25 ते 27 मेरेन संवसारीक पर्यटन दीस मनयतले. गोंय पर्यटनाक फावो जाला आयटीएमाचो सर्वोत्कृष्ट पॅवेलियन पुरस्कार. कोंकणी भाषा मंडळाचे 2024 वर्साचे पुरस्कार जाहीर. आयज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दीस. 1 ऑक्टोबराक मनयतले हिंदी सृजनोत्सव. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.